डिअर पेरेंट्स, युनिट संपत आलं आहे, वेळ पटकन गेला आहे आणि मुलं आता प्रॅक्टिस टेस्ट्स अटेम्प्ट करायला सुरू करतील, ज्यांनी त्यांना युनिट टेस्टचं प्रिपरेशन होईल. डेट्स तुम्हाला सर्क्युलरमध्ये दिलेले आहेत, कॅलेंडरवर सुद्धा आहेत, आणि प्रॅक्टिस टेस्टचं शेड्यूल आणि पोर्शन सर्क्युलर्स हे सगळे तुम्हाला अनाउन्समेंट्सच्या क्लासरूमवर दिसतील, गुगल क्लासरूममध्ये. युनिट टेस्ट रेग्युलर स्कूल आजमध्ये होणार आहे आणि त्याचं शेड्यूल पण ईमेलमध्ये दिलेलं आहे. ईमेलमधली सगळी शेड्यूल्स नीट बघा. डिटेल्स आहेत इथे वेगवेगळ्या सब्जेक्ट्स ज्याच्या एक्झाम्स होणार आहेत ते, आणि त्याचं मार्क्स आणि वेळ कशी असणार आहे त्या एक्झामची. ओरल्स, मुलांना एक टॉपिक सिलेक्ट करायचा आहे पर लँग्वेज, जो इथे लिस्टमध्ये खाली दिलेला आहे, आणि त्याच्यावर प्रिपेअर करायचं आहे 5 to 6 लाईन्स. आणि मुलांना त्यांच्या कंटेंटवर आणि त्यांच्या उच्चारांवर आणि फ्लुएन्सी म्हणजे किती स्मूथली बोलतात ह्याच्यावर मार्क दिले जातील. आणि ओरल एक्झाम्स त्यांच्या रेग्युलर स्कूल आजमध्येच होणार आहेत, प्रॅक्टिस टेस्ट आणि एक्झाम्सच्या मधल्या कुठल्या तरी दिवशी. सो तुम्हाला ओरल्सचे टॉपिक्स इकडे खाली ईमेलमध्ये दिलेले आहेत, ते नीट बघा. अजून एक पार्ट आहे आपला म्हणजे टेस्ट बाईट्स वाल्मिकीवरचे. तर हे सगळे जे वेगवेगळे टेस्ट बाईट्स आहेत त्याचे मार्क्स ॲड होऊन कन्सॉलिडेट होतात आणि ते युनिटच्या मार्क्समध्ये ॲड होतात. सो वाल्मिकी टेस्ट बाईट्सची वेगळी टेस्ट अशी एक्झामच्या दिवशी कंडक्ट होत नाही. जर मुलांचे कुठले राहिले असतील टेस्ट बाईट्स करायचे किंवा मिस आउट झाले असतील, तर युनिट टेस्टचा जो शेवटचा दिवस आहे त्याच्या आत ते संपवतायत ना एवढं बघा, त्या दिवशीच्या मध्यरात्री त्या टेस्ट बंद होतील. आणि एक लक्षात ठेवा की ह्या सिंगल अटेम्प्ट टेस्ट आहेत, त्याचा अर्थ एकदाच तुम्ही ती टेस्ट देऊ शकता. जर मुलांना वाटलं की ते प्रिपेअर्ड नाही आहेत तर प्रॅक्टिस क्विझेस ते करू शकतात जोपर्यंत ते कॉन्फिडंट आहेत, आणि मग टेस्ट बाईट अटेम्प्ट करायचा. रिटन एक्झाम म्हणजे जे कागदावर पेन किंवा पेन्सिलनी वर्गामध्ये टीचर सुपरविजन खाली टाईम लिमिटमध्ये पेपर सोडवतात ते. मुलांना परीक्षेच्या आधी थोडा स्टडी टाईम दिला जातो. सो त्यावेळेला मुलांना एनकरेज केलं जातं की त्यांना जर त्यांच्या फाईल जाण्याच्या असतील त्या दिवशी तर ते आणू शकतात एक्झामच्या आधी एकदा रिवाईज करायला, आणि एक्झामच्या वेळेला त्यांना त्यांची बॅग बाजूला ठेवायला लागते. सो फक्त परीक्षेच्या दिवशी त्यांना फाईल एवढी बॅग आणायला अलाउड आहे मुलांना. आता सोशल स्टडीजच्या एक्झाम्ससाठी एक इंटरेस्टिंग गोष्ट आपण सुरू केलेली आहे, रेफरन्स शीट. सो हे रेफरन्स शीट एक A5 शीट आहे जे एक्झाम्सच्या आदल्या दिवशी मुलांना दिलं जातं. सो मुलांना ह्याच्यावर जे काही लिहायचं आहे ते लिहून आणू शकतात एक्झामच्या दिवशी. ते रेफरन्स शीट त्यांच्याबरोबरच राहतं ते पेपर लिहिताना, आणि ते ॲक्च्युली रेफर करू शकतात म्हणून त्याचं नाव रेफरन्स शीट आहे. हे रेफरन्स शीट पण त्यांना सबमिट करायला लागतं अलॉंग विथ दी आन्सर पेपर. प्रॅक्टिस टेस्टसाठी रेफरन्स शीट जे दिलं आहे ते प्रॅक्टिस टेस्टना सबमिट होईल, आणि ॲक्च्युअल एक्झामला त्यांना एक दुसरं ब्लँक रेफरन्स शीट दिलं जाईल जे ते भरू शकतात. रेफरन्स शीट जरी ब्लँक ठेवलं असेल किंवा अर्धवटच भरलं असेल तरीसुद्धा ते सबमिट करायला लागतं. हे रेफरन्स शीट का आहे? कारण आपल्याला नोट मेकिंग, कंडेन्सिंग इन्फॉर्मेशन आणि ॲनालिसिस एनकरेज करायचं आहे मुलांमध्ये. रोट लर्न करण्याची गरज नाही आहे सोशल स्टडीजचे कॉन्सेप्ट्स, अंडरस्टँडिंग महत्त्वाचं आहे. आणि रेफरन्स शीटची कॉन्सेप्ट आहे त्यांनी आपण ओपन बुक टेस्ट आणि रेग्युलर टेस्टच्या मिड पॉईंटला कुठेतरी येतो. आता काही गोष्टींची काळजी घ्या की जर मूल आजारी असेल तर इट इज ओके एक्झाम मिस झाली तर. अशा सिच्युएशनमध्ये मुलांना शाळेत पाठवू नका. एक्झाम्स महत्त्वाच्या आहेत पण मुलांच्या तब्येतीपेक्षा नाही. सिर सलामत तो पगडी 50. परीक्षा होतच असतात, युनिट 1 नंतर युनिट 2 आहे, युनिट 3 आहे. सो एखादी आजारपणामुळे स्किप झाली तर मुलांना काही प्रॉब्लेम नाही, पुढची आहेच परत येणारी एक्झाम. सो प्लीज हे सगळं लक्षात ठेवून आजारी मुलांना शाळेत आणू नका आणि ऑफिस स्टाफशी आर्ग्यू करू नका. आपण आजारी मुलांना नाही घेणार आहे एक्झाम लिहायला. सो ऑल द बेस्ट सगळ्या मुलांना.